कैसे हुआ, कैसे हुआ? काम आपने किया था पर अवार्ड कोई और लेकर गया, ऐसा कैसे हुआ?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. आणि तो काहीतरी कनिष्ठ भगिनी योग असं पुलं म्हणून गेलेत की तो जो योग असतो ना त्या लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की काम ते करतात पण त्यांचं क्रेडिट कोणतरी वेगळंच खाऊन जातं. पण मग जर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर घरी म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, अशा ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे अप्रिशिएट केलेलं, कौतुक केलेलं आवडेल?
हाय, मी तेजस बोलतोय.
तेजस, झालंय का कधी कौतुक तुझं?
येस, होतं असं. आणि मला स्पेशली असं आवडतं की आपण काहीतरी केलंय आणि जर कुणी आपल्याला टाइप करून लिहून जर एखादं लेटर वगैरे पाठवलं ते खूप जास्त आवडतं मला.
लेटर नॉल
ऍक्च्युली फेसबुकवर असं कुणीतरी लिहिलं आपल्याबद्दल की हो हो खूप सुंदर, खूप छान केलंय तुम्ही. ऍक्च्युली जसं बर्थडेला काही मेसेज येतात की तुमच्यासारखा व्यक्ती कोणी पाहिला नाही, असं अप्रिशिएशन केलेलं मला जास्त आवडतं.
वर्षातून एकदाच कुणीतरी खूप कौतुक करत असतं आणि मग ते वाचून वाचून बोर होईल एवढं कौतुक.
येस, एक दिवस का होईना खूप जास्त अप्रिसिएशन मिळतं लोकांचं.
एक्झॅक्टली. मग असं तुझ्या बाबतीत कधी घडलंय का की तुझं कौतुक व्हायचं होतं पण भलत्याच कुणासतरी झालं?
ऍक्च्युली माझं कौतुक फक्त बर्थडेच्या दिवशीच होतं, बाकी वेळा तर फक्त बोलणे वसतात असं होतं. आणि बऱ्याच वेळेस होतं असं की आपण काहीतरी केलेलं असतं आणि लोक दुसरे म्हणतो अरे वा खूप छान केलं बरं का तुम्ही, म्हणजे चुकलं आपण तर आपण चुकलो आणि जर चांगलं केलं असेल तर बाबा त्यांनी केलं चांगलं असं होतं.
येस, चांगलं केलं तर ते ग्रुपचं क्रेडिट होऊन जातं. बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात. पण नेमकं क्रेडिट जर का मिळवायचं असेल किंवा एक साधीशी कौतुकाची थाप जर का मिळायची असेल, अप्रिशिएशन तुम्हाला मिळवायचं असेल तर ते कशा प्रकारे मिळावं, कुठल्या स्वरूपात मिळावं असं तुम्हाला वाटतं मला कॉल करून सांगा. 9607007935 वर सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.